नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आत्मनिर्भरता आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन मार्गक्रमण करा, मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन. ग्रामीण भागातल्या रस्त्यांना विशिष्ट संकेतांक देण्याची नाविन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं घरोघरी आगमन, आज पूजनाचा सोहळा. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कर्करोगानं निधन. आणि आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपानवर मात करत भारताचा सुपर फोरमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. आत्मनिर्भरता आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या 125व्या भागात काल ते बोलत होते. आगामी सणासुदीच्या दिवसात आपला पोशाख, घरातली सजावट, भेटवस्तू आदी सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले,
आने वाले दिनों में बहुत सारे त्योहारों की रौनक होगी. इन त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नहीं है. उपहार वही जो भारत में बना हो, पहनावा वही जो भारत में बुना हो, सजावट वही जो भारत में बने सामान से हो, रोशनी वही जो भारत में बनी झालरों से हो, जीवन की हर जरूरत में सब कुछ स्वदेशी हो, गर्व से कहो ये स्वदेशी है.
यूपीएससी परीक्षेत यशाची संधी थोडक्यात गेलेल्या उमेदवारांची माहिती देणारं प्रतिभा सेतू हे डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आलं असून याद्वारे खासगी कंपन्या या उमेदवारांना नोकरी देणार आहेत. अनेक उमेदवारांना याचा लाभ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. 17 सप्टेंबरला देशभरात साजऱ्या होत असलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवसाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राबवलेल्या ऑपरेशन पोलोचा तसंच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले,
अगले महिने सितंबर में हम हैदराबाद लिबरेशन डे भी मनाएंगे. भारत को आजादी मिली तो हैदराबाद अलग ही स्थिति में था. निजाम और रजाकारों के अत्याचार दिन ब दिन बढ़ते जा रहे थे. तिरंगा फहराने या वंदे मातरम कहने पर भी मौत के घाट उतार दिया जाता था. बाबा साहब आम्बेडकर ने भी चेतावनी दी थी कि ये समस्या बहुत बड़ी बनती जा रही है. आखिरकार सरदार पटेल ने मामले को अपने हाथ में लिया. उन्होंने सरकार को ऑपरेशन पोलो शुरू करने के लिए तैयार किया. हमारी सेनाओं ने हैदराबाद को निजाम की तानाशाही से आजाद कराया.
जम्मू काश्मीरमध्ये झालेला खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव, देशातले वाढते सौर ऊर्जा प्रकल्प, देशभरात अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेली जीवित तसं वित्तहानी, भारतीय संस्कृतीचा विदेशातला प्रभाव यासोबतच अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती, विश्वकर्मा जयंती आदी पर्वांचाही पंतप्रधानांनी कालच्या भागात उल्लेख केला. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर राज्य सरकार कायदेशीर मार्गदर्शन घेत असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी काल झाली. राज्यघटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात मंत्री असताना गप्प का बसले, असा प्रश्न विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान आजपासून उपोषणाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. डॉक्टरांच्या पथकानं काल त्यांची प्रकृती तपासली आणि रक्तदाब तसंच मधुमेह अहवाल नियमित असल्याचा निर्वाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनीही काल जरांगे यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासन दरबारी मांडणार असल्याचं भुमरे यांनी सांगितल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ग्रामीण भागातील रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचं सीमांकन करून त्यांना विशिष्ट संकेतांक देण्याची नाविन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातील ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीनं गावातील सर्व रस्त्यांची यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर हा संकेतांक दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा मिळण्यासह अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी आगमन झालं. महिला वर्गानं वाजत गाजत गौराईचं स्वागत करत सजवलेल्या मखरात तिची स्थापना केली. आज घरोघरी गौरी पूजन सोहळा साजरा होत आहे. आज दुपारनंतर गौरींना घरोघरच्या परंपरेनुसार पंचपक्वानांसह 16 भाज्यांचा नैवेद्य अर्पण करून त्यांचं मनोभावे पूजन केलं जाईल. यासाठी आज सकाळपासूनच बाजारपेठांमधून गर्दी झाली आहे. उद्या गौरी विसर्जनानं या 3 दिवसांच्या सोहळ्याची सांगता होईल. दरम्यान 5 दिवसांच्या गणपतींचं काल ठिकठिकाणी विसर्जन झालं. नागरिकांनी आपापल्या परिसरातल्या पाणवठ्यांवर तसंच कृत्रिम जलाशयांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काल मुंबईत विविध मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. खासदार अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथं लोकमान्य टिळक गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजीनगर इथं खासदार डॉ भागवत कराड यांनी हडको N9 इथल्या मृत्युंजय गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. या मंडळानं ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावा सादर केला आहे. नांदेडच्या राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमाच्या रचनात्मक कार्यासाठी पुण्याच्या गुरुजी तालीम गणेश मंडळाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मानचिन्ह आणि 21,000 रुपये या स्वरूपाचा हा पुरस्कार आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी काल स्वीकारला. शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. अभिनेत्री प्रिया मराठे यांचं काल पहाटे मुंबईत निधन झालं. त्या 38 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगानं ग्रस्त होत्या. तू तिथे मी या सुखांनो या पवित्र रिश्ता या दूरचित्रवाणी मालिकांसह अनेक चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव इथले मराठा आंदोलक विजयकुमार घोगरे यांचं परवा मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान निधन झालं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी काल अंत्यसंस्कार करण्यात आले. आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत काल भारतानं जपानवर 3-2 अशी मात केली. बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 गोल केले तर मनदीपनं 1 गोल केला. हा सामना जिंकून भारतानं सुपर 4 प्रवेश केला आहे. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. यावेळी कन्नड तालुक्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावातील लोकांनी थकीत कर 1 रकमी भरल्यास त्यांना थेट 50% सवलत देण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. ते काल सोलापूर इथं बोलत होते. सलग 5 वर्ष कर थकवणाऱ्यांवर निवडणूक निर्बंध घालण्याचा इशाराही त्यांनी दिला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पंचायत समिती आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमानं काल भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. भटके विमुक्त जातीतल्या 60 लाभार्थींना घरकुल मंजुरीचे आदेश तसंच महसूल विभागाकडून जातीचं प्रमाणपत्र 7-12 वाटप यावेळी करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सत्ताधारी गटाच्या शिवशेतकरी विकास पॅनलनं 18 तब्बल 17 जागा जिंकल्या आहेत. एका जागी अपक्षानं विजय मिळवला. नांदेड आकाशवाणी केंद्रात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र गंगाखेडकर काल 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. नांदेड आकाशवाणी केंद्रात त्यांना छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी काल पुयनी पालम रस्त्याला भेट दिली. इथला पर्यायी वळण रस्ता पावसात वाहून गेला. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी दिले. दरम्यान चव्हाण यांनी शेतपिकांच्या नुकसानाचीही पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या 17,239 दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक सुरू असून गोदापात्रात 9,400 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातून सुमारे 3,500 दशलक्ष घनफूट नांदेडच्या विष्णुपुरी धरणातून सुमारे 2,000 तर हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणाच्या 14 दरवाजांमधून 14,681 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. हवामान. कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागानं आज आणि उद्या येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. बीड आणि धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्यात उद्यासाठीही येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आत्मनिर्भरता आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन मार्गक्रमण करा. मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन. ग्रामीण भागातल्या रस्त्यांना विशिष्ट संकेतांक देण्याची नाविन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं घरोघरी आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.